चीनी मंडी .com पॉडकास्ट।
उसाची बिलं मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। उत्तर प्रदेशात 2015 पासून थकीत असलेल्या ऊस बिलांची पूर्तता व्हावी या मागणीसाठी आंदोलन सुरू केलेल्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील ही घटना असून येथील वाल्टरगंज साखर कारखान्यानं शेतकऱ्यांची ऊस बिलं थकवली आहेत। या प्रश्नी 100 ते 150 शेतकरी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत आहेत। या शेतकऱ्यांनी लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची घोषणाही केली आहे। मंगळवारी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी बिलांची थकबाकी तत्काळ देण्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यांचा पुतळाही जाळला। बुधवारी याबाबत 7 अल्पवयीन मुलांसह 30 शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। धरणं आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या रामप्रकाश चौधरी यांनी गुन्हे दाखल झाले म्हणून आम्ही मागे हटणार नाही, पोलिसांनी हवं तर आम्हाला अटक करावी, आंदोलन थांबवणार नाही अशी घोषणा केली। उत्तर प्रदेशातील बस्ती हा जिल्हा ऊसाच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे। इथला मुख्य रोजगार शेती असून ऊस शेतीला प्राधान्य आहे। जिल्ह्यात तब्बल 4 साखर कारखाने आहेत, यावरून जिल्ह्यातील ऊसाच्या शेतीचा अंदाज केला जाऊ शकतो। यापैकी वाल्टरगंज साखर कारखान्यानं परिसरातील 60,000 ऊस उत्पादकांचे 49 कोटी रुपये थकवले आहेत। 2015 पासूनची ही थकबाकी आहे। ऊस बिल मिळावीत अशी मागणी गेली 3 वर्ष शेतकरी करत आहेत, मात्र आजवर कारखान्यानं याकडे दुर्लक्ष केलं। सरकारनंही यासाठी कोणतीही पावलं उचलली नाहीत। लोकसभा निवडणुकीच्या 10 दिवस आधी जिल्हा परिषद सदस्य रामप्रकाश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 150 शेतकरी वाल्टरगंज साखर कारखान्याच्या दारात आंदोलन करत आहेत। त्यांच्या जोडीला कारखान्याचे कर्मचारीही आंदोलनात उतरले आहेत। आंदोलनाची दखल घेतली जात नसल्यानं शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली। तशा निर्णयाचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत। जिल्हा प्रशासनानं थकबाकी देण्यासाठी 15 एप्रिलची डेडलाईन दिली होती, मात्र या मुदतीत बिलं न मिळाल्यानं 16 एप्रिलपासून शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। पंतप्रधान मोदी यांचा पुतळाही जाळला। या विरोधात वाल्टरगंज पोलीस ठाण्यात रामप्रकाश चौधरी, शत्रुघ्न सिंह, हरिराम, अंगद, मनीराम, वीरेंद्र आणि चेतराम यांच्यासह 30 शेतकऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत।